नमस्कार. स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था चिंचवड पुणे महाराष्ट्र आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे. आपणास संस्था कार्य परिचय करून देताना अत्यानंद होतो की मागील 20 वर्षांपासून स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर संस्था पुणे जिल्ह्यात कार्यरत आहे. ज्या स्वर्गीय दत्तोपंतांच्या कार्यातून त्यांच्या सामाजिक योगदानातून प्रेरणा घेऊन संस्थेची वाटचाल अधिक वृद्धिंगत होत आहे त्या स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर यांचा हा अल्पसा परिचय. शांत मन, स्थिर बुद्धी, विशुद्ध भावना, निष्कलंक चारित्र्य या आधारस्तंभावर उभे असलेले दत्तोपंतांचे जीवन मंदिर अनेक जणांचे प्रेरणास्थान ठरले. लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संपर्क आला आणि ते सहजपणे संघ कार्याशी एकरूप झाले. अंतःकरणात रुजलेली संघनिष्ठा, परिस्थितीची बेचैन करणारी हाक यामुळे स्वाभाविकच स्वर्गीय दत्तोपंत संघ प्रचारक म्हणून बाहेर पडले. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात संघ प्रचारक म्हणून कार्यरत राहिल्यानंतर 1972 ते 1994 या मोठ्या कालखंडात ते पुणे जिल्हा प्रचारक व पुणे विभाग प्रचारक म्हणून कार्यरत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विशिष्ट कार्यशैलीतून समाजासाठी सर्वस्व अर्पण करण्याची जी एक शृंखला आहे त्या शृंखलेतील एक कडी म्हणजेच स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर. एक धीरोदात्त सर्वांमध्ये सहजपणे समरस होणारे, जाईल तेथे उत्साह फुलविणारे उमदे व्यक्तिमत्व 7 जुलै 1994 मध्याने अनंताच्या प्रवासास निघून गेले. स्वर्गीय दत्तोपंतांच्या या कार्यातूनच प्रेरणा घेऊन 1996 मध्ये संस्थेची स्थापना झाली. सेवा, वाङ्मय, समाज प्रबोधन या त्रिसूत्रीवर संस्था पुणे जिल्ह्यात महत्वाचे योगदान देत आहे. एकात्मिक विकासाच्या विविध कार्यक्रम उपक्रमातून संस्था सातत्याने स्वच्छ भारत अभियान, ग्रामविकास, जनजाती विकास व डिजिटल इंडिया यासारख्या अग्रक्रम दिल्या गेलेल्या क्षेत्रात ठोस कामगिरी करत आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा या ध्येयानेच प्रेरित होऊन एक निष्ठेने संस्थेचे कार्यकारी मंडळ, सर्व सभासद व हितचिंतक संस्थेच्या या कार्यात सहभागी होत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात संस्थेचे विविध कार्यक्रम व उपक्रम. सेवा विभाग, सेवा परमो धर्म. संस्थेने समाजसेवेचे उद्दिष्ट ठरवून आतापर्यंत विविध सेवा कार्य घडवून आणले आहेत. समाजात नर नरोत्तम, नारायण या प्रकारच्या प्रवृत्ती असतात. आपल्या संस्कृतीत नराचा नारायण करण्याची क्षमता आहे. समाजातील एक मोठा वर्ग मूलभूत जीवनावश्यक सुविधांपासून वंचित असलेला, दुर्लक्षित व उपेक्षित दिसतो. अशा समाज बांधवांविषयी समाजातील सर्वांमध्ये आत्मीयता व प्रेमभाव निर्माण करून सेवितांचे सेवकात कसे रूपांतर होईल या विषयावर भर देऊन सेवा कार्य करण्याचा संस्थेचा मानस आहे. हे करीत असताना दया बाळगणे किंवा कृपा करणे किंवा सहानुभूती पोटी समाजाची सेवा करणे ही भावना मात्र संस्थेला अपेक्षित नाही. सेवेद्वारे संपूर्ण समाज राष्ट्रीय प्रवाहात आणणे अशी प्रेरणा सेवा कार्यातून मिळवून सामाजिक परिवर्तन घडवणे हा संस्थेचा मूळ उद्देश आहे. संस्थेच्या सेवा कार्याची रचना प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, जनजाती विकास या विषयांवर लक्ष देऊन कार्यक्रम व अनेक उपक्रमांची जोडही दिली जाते. शिक्षण, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शालेय साहित्य वाटप, सर्व समाजातील गोरगरीब व हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना दरवर्षी उत्तेजनार्थ विशेष आर्थिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, ग्रामीण व दुर्गम भागात अभ्यासिका व मार्गदर्शन वर्ग, साक्षरतेचा प्रचार व प्रसार यासाठी बालवाडी, संस्कार वर्ग, प्राथमिक माध्यमिक शाळा, यांना सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन. कला, क्रीडा, संस्कृती इत्यादी विषयांसंबंधी चर्चासत्रे व शिबिरे शाळा व महाविद्यालयात बालक, पालक आणि शिक्षक वर्ग यांसाठी समुपदेशन व ध्यानधारणा वर्गाचे आयोजन. आरोग्य. पुणे जिल्ह्यातील सुमारे 500 विद्यार्थ्यांची दरवर्षी आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन उपचाराची व्यवस्था संस्थेतर्फे केली जाते. दुर्गम व ग्रामीण भागात सर्व समाजासाठी मोफत आरोग्य तपासणी व सवलतीत उपचार. गरजूंसाठी रुग्ण साहित्य वाटप केंद्र. अत्यंत गरीब व गरजू रुग्णास उपचारासाठी आर्थिक सहकार्य. दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन करून ते रक्त, रक्तपेढी व आवश्यक असणाऱ्या रुग्णास पुरविले जाते. योगासने व आयुर्वेद या संबंधित शिबिरे आयोजित करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्थेतर्फे केले जाते. ग्रामविकास. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संस्थेच्या उपक्रमातून मोठा हातभार लागत आहे. श्री क्षेत्र देहूगाव ते पंढरपूर या पालखी सोहळ्यात निर्मल वारी अभियानाद्वारे हजारो भाविकांना सामाजिक जाणीवेतून प्रबोधन व ग्राम स्वच्छता या विषयी संस्था कार्यरत आहे. जिल्ह्यातील शेतीचे माती परीक्षण करून शेतीचा कस व घेण्यात येणाऱ्या पिकांची अभ्यासपूर्ण माहिती शेतकरी बंधूंना तज्ञांमार्फत सांगितली जाते. जनजाती विकास. वनवासी भागातील बांधवांसाठी मेळावे, चर्चा सत्र व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांना त्यांचे अधिकार व समाजाप्रती भाव यासाठी संस्था सातत्याने प्रयत्न करते. शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, जनजाती विकास ही ध्येये व उद्दिष्टे समोर ठेवून समाजातील सर्वांच्या मनामध्ये आत्मीयता व प्रेमभाव निर्माण करून सर्व समाजाला राष्ट्रीय प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी संस्थेचे सेवा कार्याचे महत्त्वाचे ध्येय आहे. वाङ्मय विभाग. समाज परिवर्तनासाठी वाङ्मय साहित्य हे फार मोलाचे कार्य करीत आहे. प्राचीन धर्मग्रंथ, राष्ट्रीय विचारधारांची पुस्तके, मान्यवर साहित्यिकांचे साहित्य, संत साहित्य यांनी समाजाला एक दिशा मिळते व सर्व समाज समान विचारधारेवर एक संघ राहण्यास मदत होते. म्हणूनच संस्थेच्या कार्यात वाङ्मय साहित्य याला विशेष महत्व आहे. असे सर्व साहित्य समाजात तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य संस्था सतत करत आहे. विविध पुस्तकांचे प्रकाशन करणे. आजपर्यंत संस्थेने बखर अयोध्येची अर्थात राम जन्मभूमीचा अभ्यासपूर्ण ग्रंथ स्मृती पारिजात, पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्यावरील गीतांचा संग्रह, गो विज्ञान अर्थात गोमातेचे महत्व, स्वामी विवेकानंद, श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर अशा अनेक पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. पुणे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सर्व प्रकारचे साहित्य पोहोचावे यासाठी वाङ्मय साहित्य विक्री केंद्र संस्था चालवते. छोट्या छोट्या गावात, वस्तीत, कार्यक्रमात पुस्तकांचे प्रदर्शन व सवलतीत विक्री संस्थेतर्फे केली जाते. ग्रामीण भागातील शाळा व वस्त्या येथे छोटी छोटी ग्रंथालये सुरू करून ज्ञान संपदा सर्वांपर्यंत पोहोचविण्यात आमच्या संस्थेला घवघवीत यश मिळाले आहे. घराघरातील वाचून झालेले साहित्य संकलित करून असे उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात. समाजातील नवसाहित्यिकांसाठी चर्चासत्र, संमेलने भरवून त्यांचे विचार व साहित्य समाजात पोहोचण्यासाठी संस्थेचा सतत प्रयत्न असतो. जो शिकेल तोच टिकेल या भावनेतून वाङ्मय साहित्याच्या माध्यमातून संस्थेचे कार्य अविरत चालू आहे. समाज प्रबोधन. संस्थेच्या कार्याचा तिसरा महत्त्वाचा उद्देश म्हणजे समाज प्रबोधन. आपणासी जे ठावे ते सकलांसी सांगावे, शहाणे करुणी सोडावे सकल जन या संतवाणी प्रमाणे व्यक्ती व्यक्ती संस्कारित करत समाज संघटन करण्यासाठी समाज प्रबोधन हा विषय संस्थेने आपल्या ध्येयामध्ये घेतला आहे. केवळ एक व्यक्ती संस्कारित गुणवान अथवा समाजसेवा करणारी असून चालणार नाही. अनेक जण एकत्र येऊन प्रभावी शक्ती निर्माण करतील असा विश्वास समाज मनावर बिंबविण्यासाठी संस्थेद्वारे विविध कार्यक्रमांची रचना केली जाते. अर्थकारण या विषयावर दरवर्षी संपन्न होणारा कार्यक्रम म्हणजेच अर्थसंकल्प, प्रसिद्ध अर्थतज्ञांचे याविषयी विश्लेषण, हजारो नागरिक या कार्यक्रमाचा दरवर्षी लाभ घेत असतात. बदलत्या जीवनशैलीनुसार डिजिटल इंडिया, शेअर मार्केट, आर्थिक साक्षरता, कॅशलेस व्यवहार इत्यादीसाठी प्रशिक्षण वर्ग व मार्गदर्शन, शहरातील अनेक सेवावस्तीत शिक्षण, आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, बेटी बचाओ बेटी पढाओ, मुलापेक्षा मुलगी बरी अशा अनेक सामाजिक विषयांवर विविध भूमिकेतून, पथनाट्यातून समाज प्रबोधनाचे संस्थेचे कार्य चालू आहे. राष्ट्रीय पातळीवरील घडणाऱ्या घटना, अर्थकारण, समाजकारण, राजकारण, पर्यावरण, संस्कार, संस्कृती याविषयी शहरी व ग्रामीण भागात प्रबोधनाचे कार्यक्रम व उपक्रम संस्थेतर्फे नियमितपणे आयोजित केले जातात. महिला विभाग, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले अशा अनेक ज्ञात अज्ञात मातांचे समाज निर्मितीच्या कार्यात व सामाजिक सुधारणांच्या बाबतीत खूपच महत्वाचे योगदान आहे. अशा सर्व थोर माता वंदनीय पूजनीय आहेत. त्यांच्या आशीर्वादाने व कार्याच्या प्रेरणेने संस्थेचा महिला विभाग कार्यरत आहे. संस्थेच्या ध्येय उद्दिष्टानुसार सेवा, वाङ्मय, समाज प्रबोधन या त्रिसूत्रीच्या आधारेच संस्थेच्या महिला विभागाचे काम पुणे जिल्ह्यात सुरू आहे. प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, संस्कार, संस्कृती, महिला सबलीकरण, उद्योजिकता, जनजाती विकास या विषयावर महिला विभाग सेवाभावी वृत्तीने कार्य करत आहे. जाणून घेऊयात संस्थेच्या महिला विभागाचे काही निवडक कार्यक्रम व उपक्रम. सन्मान स्त्री शक्तीचा. आपल्या समाजात अनेक महिला केवळ सामाजिक भूमिकेतून सेवाभावी वृत्तीने विविध सेवा कार्य करीत असतात. अशा महिलांचे सेवा कार्य सर्व समाजाला परिचित व्हावे व सर्वांचे सहकार्य अशा कामास प्राप्त व्हावे म्हणून संस्था अशा निवडक महिलांचा सन्मान व पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न करीत असते. समाजातील अधिकारी महिला यांचे मार्गदर्शन या कार्यक्रमास लाभते. महिला सबलीकरण, विविध भागात मेळावे, विद्यालय व महाविद्यालयात लैंगिक अत्याचार व त्याविषयी असणारे कायदे याची सखोल माहिती तज्ञांमार्फत देऊन महिला सक्षमीकरणाबाबत संस्था कार्यरत आहे. संस्कार व संस्कृती संवर्धन यासाठी महिला विभागातर्फे खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हिंदू धर्मातील सण, उत्सव, परंपरा, रीती रिवाज याविषयी चर्चा सत्र व विविध कार्यक्रमांची रचना. संस्कार वर्ग, शहरी व ग्रामीण भागात लहान महिला प्रशिक्षण वर्ग. महिला स्वयंरोजगार योजना. दिवाळी भेट वनवासी भागातील माता भगिनींसाठी दरवर्षी साडी वाटप कार्यक्रम अशा विविध सेवाभावी विषयांवर संस्थेचा महिला विभाग कार्यरत आहे. आपले स्वतःचे कुटुंब, व्यवसाय याकडे विशेष लक्ष देऊन हा समाज आपला आहे या समाजाच्या उन्नतीसाठी आपलीच सांघिक ताकद व शक्ती आपणास तारून देणार या विश्वासाने अनेक महिला संस्थेच्या या कार्यात सहभागी होत आहेत. संस्थेची भविष्यकालीन वाटचाल. सेवा वाङ्मय, समाज प्रबोधन व महिला विभाग यांच्या विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये संस्थेच्या सेवाभावी कार्याचा पाया मजबूत करणे, विविध विषयांवरील चर्चासत्रे, प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळा यासाठी सेक्टर नंबर 27 प्राधिकरण निगडी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संस्था यांच्या प्रयत्नाने भव्य असे 3 मजली कार्यालय उभारणीचे काम चालू आहे. लवकरच या कार्यालयाचा समाजार्पण कार्यक्रम साकार होत आहे. सर्वांचे आर्थिक सहकार्य व संस्थेवरील प्रेम यातूनच हे साकार होईल यात शंका नाही. अशा सर्व सामाजिक सेवाभावी कार्यात आपणही सहभागी व्हावे आणि संस्थेचे कार्य अधिकाधिक वृद्धिंगत करावे हीच अपेक्षा. संस्थेच्या ध्येय उद्दिष्टे पूर्ततेसाठी आपण हे करू शकता. संस्थेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग, संस्थेचे कार्यक्रम उपक्रम, संस्थेचे कार्यक्रम व उपक्रम समाजापर्यंत पोहोचवणे, ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी काही प्रमाणात आर्थिक मदत देणे, दरवर्षी वनवासी माता भगिनींसाठी 1 साडी दिवाळी भेट म्हणून देणे, संस्थेला देणगी देणे अथवा देणगी मिळवून देणे, संस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी उपक्रम सुचवणे.